चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बीएसएनएल येणार आता व्यावसायिक रूपात। भूकंप, वादळ आणि सुरक्षा विषयक प्रसंगी या कंपन्या लोकांच्या मदतीला धावून येतात, त्यामुळे त्यांचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही कंपन्यांना व्यावसायिक स्वरूप देण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत दिली। यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय धोत्रे म्हणाले, बीएसएनएल आणि एमटीएनएल मधील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वरून 50 वर आणण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही। आर्थिक अडचणींमुळे बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर पर्यंत तर एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट पर्यंतच पगार झालेले आहेत असंही त्यांनी सांगितलं। प्रसाद म्हणाले, या कंपन्यात लागू केलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून बीएसएनएल मधील 79,000 तर एमटीएनएल मधील 14,000 कर्मचाऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे। बीएसएनएलच्या मासिक उत्पन्नातील 75% हिस्सा हा कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतो, तर एमटीएनएलच्या बाबतीत हा आकडा 87% आहे। खासगी टेलिकॉम कंपन्यात हे प्रमाण 3-6% आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं।